यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः। ज्याच्या सर्व उद्योगांमधून किंवा ज्याचे सर्व उद्योग काम आणि संकल्प यांनी विवर्जित असे असतात, तसंच ज्ञानाग्नीनी ज्याची कर्म दग्ध झालेली आहेत त्याला पंडित असं ज्ञाते पुरुष म्हणतात असा या श्लोकाचा अर्थ आहे। ज्या पुरुषाचे सर्व उद्योग किंवा कर्म याला समारंभ असं म्हटलेलं आहे, काम आणि कामाला देखील कारण स्वरूप असणारा संकल्प, काम हा एकटा नसतो, संकल्प असल्यामुळे काम असतो, कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म अशा प्रकारची एक फार मोठी उंची असलेलं जीवन सांगितल्यानंतर भगवंत कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म ज्यांच्या ठिकाणी परिपूर्ण मुरलेलं आहे अशा पुरुषाचं अजून काय लक्षण आहे ते सांगतात। असा पुरुष कोणत्या गुणांनी युक्त असतो त्याचा अधिक खुलासा करताहेत। कर्म करत असताना अकर्म दशा, याचा अर्थ कर्म देह मन बुद्धींनी चाललेली असताना आपण अत्यंत अकर्ता आहोत, आपण देहरहित आहोत, आपण अव्यय परमात्मा आहोत अशा बोधावर जो राहतो, अशा बोध राहिल्यामुळं हातून अनेक कर्म घडत असताना देखील या बोधामुळं आपण मुळीच कर्म करत नाही असा भाव त्याचा राहतो असं भगवंत सांगतात। ही एक विशिष्ट स्थिती आहे, कर्म करत असताना मुळीच न करण्याचा भाव आणि याचा अभ्यास हा करता येणं शक्य आहे असं मागच्या वेळेला आपण पाहिलं। या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी प्रथम आपलं अव्यय आणि अज असं स्वरूप साधनेनी किंवा उपासनेनी लक्षात घ्यायला लागतं। ते जर लक्षात आलं तर मग हा अभ्यास सोपा जातो। साधनेनी किंवा उपासनेनी आपण कर्म करत असताना देखील आवाज पाहिजे। आपण कर्म करत असताना देखील त्या कर्मामध्ये मी मुळीच नाही अशा प्रकारचा भाव किंवा अशा प्रकारचा बोध साधनेच्या अंती निर्माण होतो। खरं म्हणजे जीवन जगण्याची ही विशिष्ट पद्धत आहे आणि भगवद्गीतेने ज्या ज्या ठिकाणी अति उंची गाठलेली आहे तशापैकी हे एक ठिकाण आहे। स्वामीजी म्हणत असत की जसं हिमालयाची शिखर ही उत्तुंगच, पण काही काही ठिकाणी हिमालयाने अति उंची गाठलेली आहे। तसं मानवी जीवनाचं वर्णन करत असताना काही काही ठिकाणी भगवद्गीता मानवी जीवनाचं अति उत्तुंग आणि विहंगम असं दर्शन घडवते। त्यामधलं हे एक ठिकाण, कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म। त्याच्यासाठी अभिनिवेश रहित, अहंकार रहित जीवन जगण्याची कला आणि अभ्यास हा सततच राखावा लागतो, तरच हे शक्य आहे, एरवी हे अशक्य आहे। मोठी मोठी मंडळी कर्म करत असताना कर्माचा मुळीच अहंकार, आवाज का बर कमी आहे कळत नाही, हा माईक द्या नाही तर किंवा अरे तुमचं काही नाही, माझाच आवाज जरा कदाचित बस एक एक असेल तरी पुरे। असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांची कर्म ही कर्मामध्ये अकर्म दशा आणि अकर्मामध्ये कर्म दशा याच्या बाबत आदर्श उदाहरण आहे। प्रभू रामचंद्रांचं जीवन, प्रभू श्रीकृष्णांचं जीवन हे याबाबत अत्यंत आदर्श असं आहे। कर्म करत असताना कर्माचा मुळीच अभिनिवेश कसा नसावा, सुखरूप दुःखरूप सर्व कर्म करत असताना। तुलसीदासांनी वर्णन केलेलं आहे की रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार आहे आणि सर्वत्र अत्यंत आनंद पसरलेला आहे। स्वतः रामचंद्रांना सकाळीच पंच नद्यांचं तीर्थ आणि त्या तीर्थांनी स्नान घातलं गेलेलं आहे। अत्यंत प्रसन्न चित्तानी रामचंद्र आपल्या प्रसादामध्ये बसलेले आहेत। राज्याभिषेक होणार आहे, सर्वत्र लगबग चालू आहे आणि बातमी आली की राजा दशरथांची प्रकृती तितकीशी ठीक नाही, त्यांनी बोलवलेलं आहे आणि तिथं गेल्यावर सगळा प्रकार लक्षात आला। तिथं गेल्यावर असं समजलं की राज्यावर बसण्याच्या ऐवजी आपण वनात जाऊ अशी इच्छा आहे, आपल्या आईची अशी इच्छा आहे। आणि रामचंद्र त्यांच्या चेहऱ्यावरची रेष जशीच्या तशी, त्यांची प्रसन्नता जशीच्या तशी आणि एका क्षणात आपली राजवस्त्र उतरवून वल्कल नेसून वनात जाण्यासाठी म्हणून तयार झाले। कर्म करणारा जो आहे तो ज्याच्या अधिष्ठानावर कर्म चाललेली आहे तो हे एकमेकांपासून इतके वेगळे रामचंद्र युद्ध करत असताना देखील असाच प्रसंग घडला। पहिल्याच दिवशी युद्धाच्या रावणाचा एक मुलगा रामचंद्रांना येऊन आव्हान देऊ लागला, तेव्हा इतर अनेक योद्ध्यांनी रामचंद्रांच्याही आधी त्यांनी आपल्याशी युद्ध करावं अशी इच्छा व्यक्त केली, पण तो तशाच प्रकारे हिणवायला लागला, तशाच प्रकारे रामचंद्रांना आव्हान द्यायला लागला। रामचंद्रांबरोबर झालेल्या युद्धात तो मारला गेला। रावणाला हा अपमान इतका जिव्हारी लागला की ती बातमी कानावर आल्यावर जसा आहे तसा रावण युद्धाची तयारी करून युद्धासाठी म्हणून रणांगणामध्ये आला. रामचंद्रांनी रावणाबरोबर युद्ध चालू असताना त्याचा प्रत्येक बाण तोडून टाकला. त्यांनी घेतलेलं प्रत्येक शस्त्र रामचंद्रांनी तोडलं, त्याची तलवार तोडून टाकली, त्याच्या हातातून गदा उडून पडली, त्याच्या रथाचा ध्वज खाली पडला, त्याचा सारथी मारला गेला. रामचंद्रांच्या बाणांनी त्याचा मुकुट उडाला, त्याच्या पुढच्याच बाणांनी त्याचा रथच मोडून गेला, रावण खाली पडला. रथामध्ये असलेला रावण हा जमिनीवर लोळण घेता झाला आणि जमिनीवर उभं राहून युद्ध करणारे रामचंद्र स्मितवदनाने रावणाला म्हणाले की परत तयारी करून ये जा. अशा प्रकारे जीवदान मिळालेला रावण परत निघून गेला खाली मान घालून. रावण जेव्हा आपल्या दरबारात गेला तेव्हा त्यांनी अमात्यांना बोलून घेतलं. रावण अमात्यांकडे तक्रार करत होता की त्याच्याशी युद्ध करत असताना युद्ध करताना जो चेव चढायला पाहिजे तसं मला होतच नव्हतं. याच कारण रामचंद्रांच्या मुखावर कायम स्मितहास्य असतं. हातातलं जे धनुष्य आहे ते जणू एखादं खेळणं असावं इतकं सोपं साधं वाटतं. ते कधी बाण काढतात, कधी धनुष्यावर चढवतात, कधी प्रत्यंचा खेचतात समजत देखील नाही. आपण मंत्रमुग्ध होऊन पाहत राहतो आणि त्याचा सोडलेला बाण इतक्या वेगाने येतो आणि इतका प्रलयंकारी असतो, याच्याशी युद्ध करणं अवघड आहे. सर्व युद्ध संपल्यानंतर सीतामाई मुक्त झाल्या. रामचंद्रांच्या समोर आल्यानंतर रामचंद्र म्हणाले की रघुकुळाचं जे वैभव आहे त्याला काळीमा लागू नये, या कारणाकरता मी तुम्हाला सोडवलं. तरी देखील अयोध्येला परत जात असताना तुमच्या चारित्र्यावर संशय घेतला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला बरोबर कसं न्यायचं असा मला प्रश्न आहे. तीच अलिप्तता जी राज्याभिषेकाच्या वेळेला आणि वनवासात जाण्याच्या वेळेला होती, जी रावणाशी युद्ध करताना आणि विजय मिळवल्यावर देखील होती आणि संपूर्ण विजय मिळवल्यानंतर आपल्या पत्नीला पाहताना जी होती, जणू कर्म करणारा जो आहे तो आणि आपण हे इतके एकमेकांपासून वेगळे. भगवंत असं म्हणतात की स बुद्धिमान मनुष्येषु सयुक्तः कृत्स्न कर्म कृत. याचा अभ्यास हा दैनंदिन जीवनामध्ये सतत करावा, जितका करावा तितका कमी आहे. आपण आपलं ऑफिसचं काम करत असताना हा अभ्यास जरूर करू शकतो. आपण आपलं व्यक्तिगत काम करत असताना हा अभ्यास जरूर करू शकतो. आपण कौटुंबिक काम करत असताना हा अभ्यास जरूर करू शकतो. स्वामीजी असं म्हणत असत की घालता अव्हा सव्वा पाये शिव यात्राची होतू जाये. अगदी मंडईमधून भाजी खरेदी करून आणत असताना देखील जणू शिवयात्रेला चाललेला आहे असा पवित्र भाव आणि अत्यंत अलिप्त. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता त्या कर्मामध्ये कर्मफळामध्ये विषयांमध्ये देह मन बुद्धीमध्ये मुळीच गुंतून न पडण्याचा निश्चय, अशा प्रकारे जीवन जगता येणं शक्य आहे आणि अशा प्रकारे जीवन जगण्याचा उद्देश काय असेल तर आपलं मुळातच जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपात जो स्थिर राहतो तो अशा प्रकारे जीवन जगतो. या जीवनाला उद्देश काही नाहीये, हे जीवन निरुद्देश आहे. या जीवनामध्ये विशेष काहीही मिळवण्यासारखं नाही कर्म करून, पण कर्म करत असताना अबोध तरी पदरात पडू नये ही व्यवस्था करणं गरजेचं आहे. कर्म जर चुकीच्या पद्धतीने घडली तर अबोध मात्र येऊन चिकटतो. कर्म केलीच नाहीत असं करता येत नाही. कर्म जर फळाशेनी केली, अभिनिवेशानी केली, मी करतो या भावानी केली तर देह बुद्धी वाढते आणि या पद्धतीने कर्म जर घडली तर आत्मस्वरूपाचा आठव सहजगत्या करणं शक्य होतं. याच्यापेक्षा अधिक लाभ या कर्मांचा नाही. आत्मा हा मुळातच स्वतंत्र आहे आणि कोणत्याही कर्माचं फळस्वरूप प्राप्त होत नाही, तो सिद्धच आहे. तरी देखील या कर्मांचा एक उपयोग असा आहे की अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या कर्मांमुळं आपण सहज आत्मभावामध्ये राहू शकतो, आपलं चित्त मलिन होण्यापासून वाचतं. हे या व्यक्तीला अशा प्रकारच्या महात्म्याला कसं शक्य होतं तर भगवंत असं म्हणतात की त्याचे सगळे उद्योग समारंभ असं नाव त्यांनी दिलेलं आहे. कर्म आणि समारंभ याच्यात ही फरक आहे. समारंभामध्ये नियोजन पद्धत आहे, तुलनेनी कर्म या शब्दामध्ये इतकी नियोजन पद्धता नाहीये. समारंभ हा शब्द अधिक नियोजन पद्धता सांगतो. ही नियोजन पद्धता मनाची आहे. आपणच आपल्या मनाला बुद्धीला चित्ताला घालून घेतलेली एक शिस्त आहे, त्यामुळे कर्म समारंभामध्ये परिवर्तित होतील. समारंभामध्ये तत्परता आहे. तुमच्याकडे लोक येत आहेत, अशी फार क्वचित लग्न असतील किंवा समारंभ असतील की ज्याच्याकडे लोक येत आहेत तोच कुठेतरी पारावर चढत बसलेला आहे. लोक येत आहेत जात आहेत काही गरज नाही आपल्याला जणू, असा बाजूला बसलेला असा कधी समारंभ पाहिलाय तुम्ही? अशी तत्परता आहे की सगळं नीट व्हावं, सगळं उत्तम व्हावं, आल्या गेल्यांचं सगळं चांगलं व्हावं, आपल्यापासून उत्तम विचारपूस व्हावी. असं जसं समारंभात आहे तसं कर्मामध्ये. कर्मामध्ये आपल्या जोडीला आपल्या सांगातीला म्हणून जे जे आहेत त्यांना अत्यंत महत्ता देऊन वर्तन करणं, कोणत्याही कर्मामध्ये, सर्व कर्मांमध्ये. समारंभ हा एक सांगोपांग कर्म आचरण करण्याची कला आहे. त्याच्यामध्ये जे जे म्हणून समाविष्ट आहे ते अति उत्तम करणं हे समारंभामध्ये अभिप्रेत आहे. निदान आपल्याकडून अति उत्तम होण्याचा प्रयत्न असणं. आपण स्वामीजींना घरी बोलवतो, माझ्याही घरी स्वामीजी आलेले आहेत. आपण अनेकांनी स्वामीजींना बोलवलेलं आहे. तेव्हा आपण आपल्या घरातल्या चादरी अतिशय चांगल्या चादरी घातल्या, घर नेहमीपेक्षा कितीतरी अधिक चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण लक्ष घातलं, प्रत्येक गोष्ट स्वच्छ असावी चांगली असावी असा प्रयत्न केला, अशा समारंभाच्या बोधानी कर्माचं आचरण, सर्व जे कर्म उद्योग आहेत ते जणू साधना आहे की काय, अशा पद्धतीने त्या कर्मांमध्ये पाहणं, भगवंत असं म्हणतात की हे जे सगळे समारंभ आहेत ते काम संकल्प वर्जित आहा असे असतात. मनाचं मूळ स्वरूपच संकल्प आणि विकल्प अशा प्रकारचं राहतं. अनेक प्रकारचे संकल्प मन करत असत. या सगळ्या संकल्पांच्या बुडाशी असणारा मूळ संकल्प म्हणजे मी कोणीतरी वेगळी आयडेंटिटी असणारा, या व्यापकाशी काहीही संबंध नसलेला, जगताशी काहीही संबंध नसलेला स्वतंत्र युनिट म्हणून सर्व जगतापासून वेगळा, परमात्म्यापासून देखील वेगळा, मी जीव किंवा मी देह अशा प्रकारचा मूळ संकल्प. हा संकल्प अहंकारापासून उत्पन्न होतो. शुद्ध स्वरूप जीवात मिळाला म्हणजे मला स्वतःला, खरं म्हणजे एक देह मिळालेला आहे, मन बुद्धी आहे, हे सर्व जगतामध्ये सुस्थिर आणि उत्तम वर्तन करण्यासाठी आवश्यक म्हणून मिळालेले आहेत. त्या देहाचा अभिमान, तो देह ज्या कुळामध्ये जन्माला आला त्या कुळाचा अभिमान, जातीचा अभिमान, देशाचा अभिमान, संकल्प हा अभिमान स्वरूप असतो. मी अशी एक गोष्ट वाचली की एका तत्वज्ञानाच्या प्राध्यापकांनी असं विधान केलं की सर्व विश्वातली सर्वश्रेष्ठ व्यक्ती मी आहे, तेव्हा सगळी मुलं हसली. तेव्हा ते म्हणाले, असं बघा, सगळ्या जगामध्ये सर्वात सुंदर आणि सर्वात महान देश कोणता? सगळी मुलं एकमुखाने उत्तरली की फ्रान्स, कारण फ्रान्स मधली ती सगळी मुलं होती. ते म्हणाले की या फ्रान्स मधलं सर्वात उत्तम शहर कोणतं? पॅरिस. सगळे पॅरिस मधले होते. या पॅरिस मध्ये अनेक शिक्षण संस्था असतील, त्याच्यात सर्वात उत्तम शिक्षण संस्था कोणती? ज्या विश्वविद्यालयामध्ये ती मुलं शिकत होती त्याचं नाव सगळ्यांनी एकमुखाने घेतलं. याच्यात अनेक डिपार्टमेंट्स आहेत, सगळ्यात उत्तम डिपार्टमेंट कोणतं? तत्वज्ञान. मी हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, म्हणाले. मी सुद्धा पाहिले आमची मुलं सहलीवरून, शाळेच्या सहलीतून परत येत असताना गाडीत त्यांच्या शाळेचा जय जयकार करत होते. सगळी गाडी दुमदुमून गेलेली. याच कारण असं की आपण जिथं आहोत आणि जसे आहोत तिथं अहंकाराने आपण आपल्या स्वतःला श्रेष्ठ समजतो. अहंकार कधी स्वतःला खाली पाडत नाही. असं असल्यामुळं सर्वात महान भूमी कोणती? महाराष्ट्र भूमी. महाराष्ट्र भूमीमध्ये पुण्यभूमी, आपण जिथं असू ते नाव घ्यायचं. हा जो अहंकार आहे, ह्या अहंकारामुळे विविध प्रकारचे संकल्प तयार होतात, निर्माण होतात. आणि हे संकल्प लौकिक सर्व विधींना कारण होतात आणि वैदिक विधींना देखील कारण होतात. आता वैदिक विधी करणारे फारसे कोणी राहिले नाहीत समजा, तरी देखील कर्म प्रेरणा जी आहे, एवढंच नव्हे तर कामाच्या मागे असणारी प्रेरणा ती अहंताजन्य असते. जर ही अहंताजन्य प्रेरणाच नसेल तर कामच अशक्य आहे, कामना अशक्य आहेत आणि कर्मही अशक्य आहेत. एवढ्या आपला काम, आपल्या कामना आणि आपली कर्म ही संकल्पावर अधिष्ठित आहेत. संकल्पच नसेल तर जीवनात अर्थच कशाला आहे? आपणही म्हणतो की आपल्या या महिन्याचा जो संकल्प आहे तो साक्षीत्वास आहे. संकल्पाने सगळं चालतं. टार्गेट अथवा संकल्प. आमच्या बँकेमध्ये तर आम्ही दरवर्षी ऐकतो की आतापर्यंत मात्र आपण निभावलो, आता इथून पुढे आपलं फार कठीण आहे. आमचे वरिष्ठ आम्हाला नेहमी सांगत राहिले, हे जे पुढचं वर्ष आहे ते पुढचं वर्ष जर आपण एवढं एवढं उद्दिष्ट साध्य केलं नाही तर आपलं अस्तित्व टिकणं शक्य नाही. त्यासाठी म्हणून तुम्हाला सज्ज राहायला पाहिजे, तुम्ही संकल्पाने प्रेरित व्हावं यासाठी सगळं जगत अक्षरशः दक्षता घेत आहे. तुमची मुलं 9वीत असतात तेव्हापासूनच तुम्ही सुरुवात करता, बघा पुढच्या वर्षी. आणि 11वीच्या अखेरीला असणारी जी मुलं आहेत त्यांचं तर विचारायची सोय नाही. आता पुढचं वर्ष 12वी, मग तुला असं केलं पाहिजे, असा अभ्यास केला पाहिजे, असे मार्क मिळवले पाहिजेत, या या ठिकाणीच ऍडमिशन घेतली पाहिजे, त्याच्यात मागं आपण सहन करता कामा नाहीये. ठेवायची की नाही ठेवायची उद्दिष्ट? ठेवायची. जर उद्दिष्टच ठेवली नाही तर जीवन कसं चालणार? तू कोणीच व्हायला नकोस. यद्वा तद्वा भविष्यते असं तुझं व्हावं, जसं होईल तसं होईल तुझं जीवन. तू कोणी व्हावास असं तू ठरवावंस की नाही ठरवावं, आणि तू कोणी व्हावास अशी तुला प्रेरणा द्यायची की नाही द्यायची. इथं तर भगवंत म्हणतात की यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता. संकल्प त्याच्यामध्ये देखील अल्प संकल्प, कारण 12वीचे संकल्प 12वी पुरते. नोकरी सुरू झाली की शिक्षणाचे संकल्प संपले, मग नोकरीत पद मिळवण्याचे संकल्प सुरू होतात. या संकल्पांना असणाऱ्या मर्यादा समजून या संकल्पांची प्रेरणा मुलांना जरूर द्यावी, पण त्याच्याही बुडाशी जाऊन त्याच्याही अधिष्ठानभूत अशी गोष्ट संकल्प विरहित जीवन त्याचीही कल्पना मुलांना द्यावी. मी संकल्पच करणार नाही हाही एक संकल्पच आहे, मला महत्वाकांक्षाच नसावी हाही एक संकल्पच आहे. संकल्पच जीवनाचं जीवन घडवत असतो. एक बीज कुठेही पडतं, पक्ष्यांच्या विष्ठेतून पडतं, रानावनात, दऱ्यात, डोंगरात. आपण पाहतो की मोठमोठे खडक फोडून त्याची मुळं आत घुसतात. संकल्पांमध्ये एवढी शक्ती आहे. म्हणून इथं ज्या संकल्पाबद्दल सांगितलं आहे ते काम संकल्पाबद्दल सांगितलेलं आहे, परमार्थाच्या संकल्पाबद्दल नाही. तसंही सद्गुरु शिष्याला जेव्हा अनुग्रह देतात आणि सांगतात की तत्वमसी म्हण सोहम अस्मी, तेव्हा तो संकल्पच आहे सुरुवातीला, पण त्याला कामसंकल्प म्हणत नाहीत. जीवनाला दिशा जरूर असावी, पण ती आत्म्याच्या दिशेने असावी, ती अनात्म्याच्या दिशेने नसावी. ज्याच्या जीवनाला आत्म्याच्या दिशेने अशी प्रेरणा आहे त्याच्या जीवनामध्ये देखील आपल्या मुलांना शिकवावं, आपण संसार सुखाचा करावा, शक्य होईल तितका उत्तम करावा, सगळी कर्तव्य करावीत, असे वरकरणी दिसणारे संकल्प दिसतील, पण त्याच्या बुडाशी त्याच्या अधिष्ठानभूत असा या सगळ्या संकल्पांची मर्यादा लक्षात घेणारा असा बोधरूपी संकल्प जरूर असावा. त्यालाच भगवंतांनी इथं ज्ञानाग्नी असं म्हटलेलं आहे. ज्ञानरूपी असं आपलं स्वरूप जरूर समजून असावं, आणि बाहेरचं जे जीवन आहे ते बाहेरचं जीवन आपल्या वाट्याला येईल तसं जगावं, चांगलं चांगल्यात चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. कर्माचे देखील जे संकल्प असतात, कर्म, कर्माची उद्दिष्ट, कर्म पूर्ण होणं, कर्मफळ प्राप्त होणं, अगदी पूर्ण परमार्थाच्या अंगाने विचार करायचा जर झाला तर मग कामच नकोत आणि कामनाच नकोत अशा पद्धतीने विचार करायचा झाला तर भगवंतांना देखील इथं तितकं अपेक्षित नाहीये. हे कर्मयोगाच्या अंतर्गत सांगितलं जात आहे म्हणून याचे संन्यासपर अर्थ लावणं हे अनुचित आहे. याचे कोणतेही संन्यासपर अर्थ नाहीयेत. तरी देखील आपल्या लक्षात आलं पाहिजे की कर्मफळामुळे आपण किती अडकून पडतो, किती बांधले जातो. कर्मफळ आणि ते विशिष्टच मिळालं पाहिजे. त्यामुळे जे जीवन आपल्याला जसं मिळेल आणि जसं आपल्या वाट्याला येईल तसं जगण्याची कोणती कलाच आपल्या ठिकाणी शिल्लक राहत नाही आनंदरूप करून जगण्याची. असं घडतं. मध्यंतरी माझ्याकडं आम्ही जुन्या जागेत असताना एक गृहस्थ आले ते त्यांच्या मिसेस आपल्याकडे येतात. आताही एखाद वेळेला इथं बसल्या असतील कुठेतरी इथं किंवा वर. का तर त्यांची झोप उडालेली होती. त्यांना झोप लागत नव्हती. झोप न लागण्याचं कारण त्यांचं फार मोठं नुकसान झालेलं होतं. मी त्यांना झोप न लागण्याची कारण रात्री वेगाने जरा चालून या, मग झोपा, आंघोळ करा, स्नान करा आणि झोपा. ते म्हणाले की रुखरुख जात नाही. म्हटलं ज्या कारणाकरता रुखरुख आहे ती कारण नीट शोधा, व्यर्थ आहेत असं समजा. तर ते मला म्हणाले व्यर्थ नाहीयेत ना. व्यर्थ नाहीयेत तर समजायची कशी. म्हटलं काय झाले तरी काय. ते म्हणाले की फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या जवळ असणारे शेअर्स त्यांनी विकले आणि ते विकल्यावर त्यांना जवळपास त्यांनी ठरवलं तर की याच्यातून मोकळं व्हायचं, एका विशिष्ट वयाच्या दरम्यान याच्यापासून मोकळं व्हायचं. म्हणून ते त्याच्यातून मोकळे झाले. त्यांना जवळपास 60-70 लाख रुपये त्याच्यातून मिळाले आणि नंतर त्या शेअर्सचे भाव वाढले, जवळपास कोटी रुपये मिळाले असते. आणि हे जे नुकसान झाले, फार मोठं नुकसान झालं. 60 लाख कुठं आणि कोटी रुपये कुठं. 40 लाखाचं जे नुकसान झालं त्यामुळं त्यांची झोप उडालेली होती. त्यांना तळमळ वाटत होती की मी असं कसं सांगितलं वीक म्हणून. मला जमेल तसं त्यांना मी काहीतरी सांगितलं. आता काय त्यांचं एवढं मोठं नुकसान झालेलं होतं. ते नमस्कार करून बाहेर पडले पण ते जिना उतरून तिथं आमचा चप्पल स्टँड होता तिथं ते चपला घालतायत हे पाहून मग त्या परत आत आल्या उमऱ्यातून आणि म्हणाल्या की अहो ते शेअर्स ज्याला ज्याचा त्यांना 60-1 लाख रुपये मिळालेले होते त्याच्यात यांचे मुळातले पैसे 4-5 लाखच होते, यांना फायदा झालेला आहे. मी त्यांना असं सांगते की तुमचा काही तोटा झालेला नाहीये, तुम्ही उगीच झोप उडून बसलेले आहात. कर्मफळ ही तुम्हाला स्वस्थता देत नाहीत. कर्मफळाचं अतिरिक्त चिंतन अति आड येतं, अति त्रासदायक राहतं. आणि कर्मफळाकरताच सर्व काही करणं, संकल्प म्हणजे फळ ही मिळायच्या आधी फळाच्या बद्दल विचार करणं आणि प्रत्यक्ष मिळणारं फळ याच्यामध्ये जे अंतर असतं ते अंतरही विलक्षण असतं. असं सर्व असल्यामुळे हा एकूण मामला अतिशय अस्वस्थ करणारा असा राहतो. मग कर्मणी अकर्म कसं शक्य आहे. त्याचं हे जे जीवन, आपल्या जीवनातल्या चुका आता आपल्याला शोधायच्यात. कर्मणी अकर्म या पश्येत अकर्मणीचे कर्म या. म्हणून आपल्या ज्या 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 आणि जशा गोष्टी असतील. आपल्याकडे येणारे गृहस्थ मला म्हणाले की आमची परिस्थिती एवढी चांगली नव्हती, कसे तरी आम्ही शिकलो माधुकरी मागून असं समजा. आणि मग नंतर ते पुष्कळ मोठे झाले, एका इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रिन्सिपॉल म्हणून देखील ते होते. ते म्हणाले एवढं सगळं असताना मी दोन ठिकाणी फ्लॅटच्या निर्णयात चुकलो आणि मला फसवलं गेलं. मी फसलो, माझे पैसे वाया गेले, बुडाले अक्षरशः. दहा दहा पाच पाच दहा दहा लाख तेव्हाच्या काळात बुडाले. पण मी आमच्या बायकोला असं म्हणतो की आपल्याजवळ अगं होतं काय, काही नव्हतं आपल्याला, आपले कसले पैसे आले आणि गेले, आणि आता आपलं सगळं चांगलं आहे, तर ते कुठं आठवायचं? म्हणून काम आणि संकल्प, काम संकल्पाच्या वर्तनामध्ये तोटा असा राहतो की काम आणि संकल्पाने देहबुद्धी फार वाढते, अवास्तव वाढते. आणि देहबुद्धी खूप वाढते आणि कितीही व्यावहारिक फायद्याचा विचार करून धूर्तपणाने अगदी निर्णय जरी घेतले तरी अंतिम लाभ काही होत नाही. कारण अशा व्यक्तीला रुखरुखीशिवाय अधिक काहीही हातात पडत नाही. त्याच्याऐवजी ज्याच्या ठिकाणी कामनाच नाहीत आणि ज्याच्या ठिकाणी संकल्प देखील अतिशय मर्यादित आहेत, अशा व्यक्तीचं जीवन हे तुलनेने सुखी आणि शांत असं राहतं. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एका तुरुंगामध्ये तुरुंगाची पाहणी करण्यासाठी म्हणून सम्राट येणार होता. आणि सम्राट येणार असल्यामुळं त्या तुरुंगाची विशेष स्वच्छता, सगळे कैदी त्या कैद्यांपैकी कोणाकोणाची सम्राट भेट देखील घेतील असं सगळं गृहित धरलेलं होतं. आणि खरंच राजा आला, सगळे कैदी समोर बसून घेतले गेले. त्याच्यातला एक जो कैदी होता तो अगदी बाजूला कोपऱ्यात डोक्याला हात लावून बसलेला होता आणि भाषण चाललेली होती की राजेसाहेबांच्या कृपेने तुम्ही खरं म्हणजे इथं राहत आहात, तुमचे जे सगळ्यांचे अपराध आहेत त्या अपराधांबद्दल तुम्हाला ज्या शिक्षा झालेल्या आहेत ते तुमचं जीवन सुधारण्यासाठी म्हणून झालेले आहेत, तरी देखील या शिक्षा तुम्ही सहन करा, राजेसाहेबांना कसली गळ घालू नका. इथल्या सोयी सुविधाच्या बाबत फार तर बोलता येईल अशी पूर्वकल्पना अधिकाऱ्यांनी दिली. राजेसाहेबांनी प्रत्येक कैद्याची जणू चौकशी केली, सगळ्यांच्या जवळ गेले आणि प्रत्येक कैदी असं म्हणत होता की राजेसाहेबांनी कृपा करावी, त्यांच्याबद्दल काही विचार केला जावा. पण हा मात्र जसा बाजूला विमनस्क बसलेला होता तसाच बसलेला होता. त्याच्याजवळ राजा गेला आणि राजाने विचारलं तर तो म्हणाला की मला माझ्या गुन्ह्यापेक्षा फार कमी शिक्षा झालेली आहे असं मला वाटतं, मला फार पश्चाताप होतो आणि माझ्या हातून जो जघन्य अपराध घडला त्याला खरं म्हणजे मृत्यूदंड हीच शिक्षा आहे, त्यामुळं मला काही सुचत नाही. तर राजाने असं सांगितलं की याला मोकळा करून टाका, याला सोडा. सगळे कैदी म्हणायला लागले की हा अन्याय आहे, जो कबूल करतो आहे की माझ्याकडून जघन्य गुन्हा झाला तर त्याला राजा सोडून देतो आहे आणि आम्ही विनंती करत होतो की आम्हाला त्या मानाने जास्त शिक्षा झालेली आहे. राजाने भाषणात सांगितलं की बाकीचे सगळे मला फार चांगले दिसतात इथं आणि हा एकटा असं म्हणतो की मी फार मोठा अपराध केलेला आहे, तर याच्या संगतीत बाकीचे बिघडायला नकोत चांगले, म्हणून याला सोडून दिलेला आहे. कुठं असं नको व्हायला की एवढा मोठा गुन्हेगार तुमच्यामध्ये ज्याला फाशी व्हायला पाहिजे त्याला झाली नाही, तर तो आपला मोकळा सुटलेला बरा, म्हणजे मग तुम्हाला त्याची लागण नको व्हायला. त्याच्या ठिकाणी कोणती कामना नव्हती आणि त्याच्या ठिकाणी कोणता संकल्प नव्हता, तो जसा होता तसा आणि जसा होता तसा ही फार कठीण गोष्ट आहे. मी अशी एक गोष्ट वाचली की एक आदिवाशांचा राजा एका शहरामध्ये आला आणि शहरातला सगळा चकचकाट पाहून त्याचे डोळे अक्षरशः दिपले. त्याला एका ठिकाणी नेण्यात आलं, त्याला सांगितलं की इथं माणसाचा फोटो काढून मिळतो ज्यांनी कधी आरसा पाहिलेला नव्हता. त्याने विचारलं की इथं कसा फोटो काढला जातो काय, तेव्हा त्याला असं सांगण्यात आलं की आपण जसे आहोत तसा आपला फोटो जर हवा असेल तर 5 रुपयाला एक कॉपी मिळते, पण आपण कसं लोकांना दिसावं असं आपल्याला वाटत असेल तसा आपला फोटो जर काढायचा असेल तर 10 रुपये एका कॉपीला लागतात. तर तो म्हणाला की अशा प्रकारे काही सोय आहे का आणि अशा प्रकारेही फोटो काढून घेण्याची कोणाची इच्छा असते का. तेव्हा त्याला अशी माहिती देण्यात आली की पहिला फोटो काढून घेणारा आतापर्यंत कोणी भेटलेला नाही. आपण कसे असावं असं लोकांना दिसावं असा फोटो काढून घेण्यातच सगळ्यांना रस आहे. याचं कारण हा काम आणि संकल्प. सगळ्या लोकांमध्ये आपण कसे हुशार आहोत, स्मार्ट आहोत, आपल्यालाच कशी संधी मिळाली पाहिजे हे दर्शवणारे सगळे असतात. पण ज्याच्या ठिकाणी संकल्प नाही आणि ज्याच्या ठिकाणी कामना नाही त्याला अशा बाह्य जगतातलं विशेष मिळवायचं नाही, तो अधिक शांत असतो, अधिक सुखी असतो, अधिक समाधानी असतो. त्याला ज्ञानी पुरुष पंडित असं म्हणतात असं भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. ज्ञान याचा अर्थ आत्मविषयक ज्ञान. ज्ञानाग्नी सर्व कर्माणम दग्ध कर्माणम. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ज्ञान अनेक प्रकारची आहेत पण आत्मज्ञान यालाच भगवंत ज्ञान असं म्हणतात. आणि हे जे ज्ञान आहे हे ज्ञान मिळवणं अति दुष्कर अशी गोष्ट राहते. बाकीची जी ज्ञान आहेत त्या ज्ञानाने मनुष्य ज्ञानी ठरतो, पण ते ज्ञान तसं कुचकामी आहे असं वेळ प्रसंगी लक्षात येतं. बाकीची जी ज्ञान आहेत ती ज्ञान हा स्मरणशक्तीचा खेळ आहे, बुद्धीचा खेळ आहे, किंवा इंद्रियांना जशी सवय लावावी तर तशा प्रकारे इंद्रिय इतकी त्या गोष्टी करण्यामध्ये पटाईत होतात की त्या त्या गोष्टीतला तो ज्ञानी समजला जातो. मी मध्यंतरी त्या गंजपेठेतून आणि इकडून चाललेलो होतो, तिथून बस चालवणारे जे बस ड्रायव्हर होते त्यांच्या पायावर डोकं ठेवावं असं वाटतं. एवढ्या गर्दीतून कोणालाही थोडाही धक्का न लागता निघून जाणं, एवढी मोठी बस घेऊन जाणं, अनेक वर्ष एक गोष्ट केली आणि सातत्याने केली तर त्या त्या गोष्टीतलं फार मोठं ज्ञान त्याला प्राप्त होतं. पण ही जी ज्ञान आहेत या ज्ञानाच्या ऐवजी भगवंत आत्मज्ञानालाच खरं ज्ञान असं म्हणतात. ही ज्ञान आहेत, ही ज्ञान नाहीत असं नाही. ही ज्ञान नाहीत असं कोणी म्हणत नाही. समर्थ म्हणतात एवं पोट भराव्याची विद्या ते म्हणो नये सद्विद्या. सद्विद्या ही गोष्ट अजून वेगळी आहे. आपल्या ठिकाणी इंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक, हात आपल्या आपल्या तऱ्हेने कर्म करत असताना या कर्मांच्याही मागं असणारा जो जाणीवेचा स्रोत आहे, चैतन्याचा स्रोत आहे, त्याच्याबद्दल आपण अगदीच अनभिज्ञ असतो. डोळे पाहण्याचं काम करतात, कान ऐकण्याचं काम करतात, जीभ डोळे मिटले तरी जर पदार्थ जिभेवर ठेवला तर ओळखते कोणता आहे ते. ही सगळी ज्ञान आहेत ती ज्ञान आणि जागृतीत स्वप्नामध्ये आणि सुषुप्तीमध्ये या तीनही अवस्थांमध्ये देह मन बुद्धीला आपल्या आपल्या जाणीवांच्या योगाने ज्ञान मिळतच असतं, अनुभव मिळतच असतो. विषय जरी वेगवेगळे असले, कानाचा विषय वेगळा, डोळ्याचा विषय वेगळा, जिभेचा विषय वेगळा, तरी देखील त्या विषयांचं सुख ज्याला अंतर्यामी होतं ती सत्ता मात्र एकच आहे. त्या सत्तेत फरक नाहीये. ज्याला डोळ्यापासून सुख मिळतं असा आत कोणीतरी आहे, त्यालाच कानापासून देखील सुख मिळतं, त्यालाच खाण्याचं सुख देखील त्यालाच मिळतं. हा जो आत बसून सर्व इंद्रियांकडून सुखाचा अनुभव घेतो, इंद्रिय सर्वस्वी दुःखाचा अनुभव कधीच देत नाहीत. इंद्रियांकडून सुखाचा अनुभव जरूर मिळतो. हा जो अनुभव घेणारा आत आहे त्याला संवित असं म्हणतात, आत्मा असं म्हणतात. हा जो संवित आहे तो सातत्याने प्रत्येक इंद्रियांचे आपले आपले वेगळे अनुभव असताना, जसं डोळ्याच्या विषयाचा कानाला काहीच उपयोग नाही, पंचविध विषयांचं ग्रहण ज्या एकाला होतं तो ज्ञाता किंवा संवित किंवा ज्ञातृशक्ती म्हणून ओळखला जाणारा आपल्या सर्वांच्या अंतर्यामी आत्मा या नावाने सुप्रसिद्ध आहे. आणि त्याला सातत्याने आज जे अनुभव सुखाचे, तेच काल, तेच परवा, तेच महिन्यापूर्वी, तेच वर्षापूर्वी, तेच अनेक वर्षांपूर्वी आणि तेच उद्या, तेच परवा, तेच महिन्यापूर्वी आणि तेच वर्षानंतर आणि अनेक वर्षांनंतर असे त्यालाच येत असतात. तो एकटाच आत राहून सर्व सुखांचा अनुभव घेत असतो. तसंच तो या देहातून जसा अनुभव घेतो तसा याही देहातून अनुभव घेतो. समजा हा देह पडला तरी आत्म्याला काही फरक पडत नाही, अनेकांच्या अंगाने तो सुखाचा अनुभव घेतच असतो. सर्व देहांच्या अंगाने तो बाह्य जगताचा अनुभव घेणारा असतो. त्यामुळे एखादा देह पडला तरी त्याला काही फरक पडत नाही, जगताचा अनुभव त्याला येणारच असतो. ती ज्ञातृशक्ती किंवा संवित शक्ती सर्वांच्याच अंतर्यामी असते आणि सर्वांच्या अंतर्यामी राहून हा प्रभू किंवा परमात्मा किंवा ज्ञातृशक्ती जगताचा आनंद लुटत असते. जागृतीमध्ये जशी ती अनुभव घेणारी असते तशी स्वप्नामध्ये देखील हीच संवित ज्ञातृशक्ती अनुभव घेत असते. स्वप्नात देखील तो जागा असतो. जागृतीत जसा जागा असतो तसा स्वप्नामध्ये देखील जागा असतो. आपण झोपलेले असताना स्वप्न पाहणारा कोण असतो? तू तर तिथं नसतोस, तुला तर झोप लागलेली असते. अशा वेळेला या बाह्य जगताच्या जाणीवा घेणारा तो जागात असतो आणि तो द्विधा त्रिधा चतुर्धा आणि जगत बनतो. तिथं मित्र नसताना मित्र उपस्थित होतो. आपणच आपण आणि मित्र, आपणच आपण आणि कुटुंब, आणि तो परस्पर व्यवहार करत राहतो. स्वप्नातला अनुभव घेणारा आणि जागृतीतला अनुभव घेणारा हा एकच असतो, तोच संवित. आणि सुषुप्तीमध्ये देखील, अगदी गाढ निद्रेमध्ये देखील, ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात की निरंजनी निदेला आणिकी नाही देखिला. निबिड अरण्यामध्ये झोपलेला आणि तो तिथं आहे असं सांगायला देखील कोणी नाही आणि अंधार पडलेला आहे गडद, डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही. आपुला आपण निमाला आठवू तया आणि आपण आहोत अशीही आठवण त्याला नाही, कारण तो झोपलेला आहे, गाढ निद्रेत आहे. आता तो तिथं आहे म्हणायचा का नाही म्हणायचा? तो तिथं आहे. एक लाकूड तोड्या, चार साडेचार पाच पर्यंत काम करून थोड्या वेळ झोपू म्हणून झोपला आणि त्याला गाढ झोपच लागली. मध्यरात्र झाली, अमावस्येची रात्र होती, जंगल होतं. आता तो तिथं आहे की नाही? तो आहे, तो स्वरूपाने तिथं आहे. तो जेव्हा उठतो तेव्हा म्हणतो की मला काही समजलं नाही, काय बरं वाटलं. हा जो बरं वाटण्याचा अनुभव आहे तो स्मृतीजन्य आहे. त्या ठिकाणी कोणीतरी होतं म्हणून तो म्हणतो बरं वाटलं. मला समजतं आणि मला समजत नाही हे ज्या अधिष्ठानावरून घडतं ते अधिष्ठान तिथं जागृत होतं. म्हणून आचार्य म्हणतात, यत स्वप्न जागर सुषुप्ती मवैती नित्यम तद ब्रह्म निष्कलम अहम नच भूत संघा. स्वप्न जागृती आणि सुषुप्ती याच्याही पलीकडे असणारा असा, पण जागृतीमध्ये जागा, स्वप्नामध्ये जागा आणि सुषुप्तीमध्ये जागा असा त्याला जर आत्मबोध प्राप्त झाला, हा जो जागृत आहे, मगाचपासून जो विषय चाललेला आहे, कर्म करतो आहे, पण कर्माच्या ठिकाणी आपण नसून आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आहोत. आपण करता नाही, आपण स्वरूप आहोत अशी ज्याची अनुभूती, तो कर्मामध्ये अकर्मदशा अनुभवतो. त्याला जर बोध झाला, त्याला जर ज्ञान प्राप्त झालं, त्याला जर मी देह मन बुद्धी नाही हे स्पष्ट लक्षात आलं, तर तो आपला अव्ययत्व, अजत्व, अज अव्यय आणि अकर्तृत्व असं पूर्णपणाने ओळखतो. त्याला ज्ञान असं म्हणतात. हे काम आणि संकल्प ज्ञानापासून दूर ठेवतात. काम आणि संकल्पामुळं आपण देहबुद्धीवर येतो, ज्ञानापासून दूर जातो. पण काम संकल्प वर्जित कर्म आणि कायम ज्ञानाच्याच ठिकाणी स्थिर असणारा भगवंत असं म्हणतात की ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम. त्याच्या ठिकाणी असणारा ज्ञान हा जो कोणी, हा जणू काही कोणी अग्नी, त्यांनी कर्म दग्ध झाली, कर्म झाली पण जळून गेली. जसं बीज जाळली गेली, भाजली गेली, आता ती परत संकल्प दशेला येत नाहीत, उगवत नाहीत. तद्वत मी जीव अशा प्रकारचा संकल्पच नाहीसा झाला. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फलापेक्षा कही संचरेना. कर्म करावं लागतं आपल्याला, कारण कर्म करावं लागणारच, कर्माखेरीज राहू शकत नाही. म्हणून कर्म करत असताना आत्मस्वरूपामध्ये जो राहतो, खेद करण्यात फार वेळ वाया घालवतो. जसं साधनाच होत नाहीये, साधनाच होत नाहीये, याच्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा साधना करणं ही तर कर. कारण वेळ तर वाया चाललेलाच आहे, मग त्याच्यापेक्षा नाम घेणं, साधना होत नाहीये हे समजलं तेव्हापासून सुरुवात कर. असं जसं असावं तसं कर्म करावी लागतात याचा खेद न बाळगता, याची खंत न करता, आपण आत्मा आहोत, आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, अशा भावामध्ये राहणं श्रेयस्कर. म्हणून कर्म करतो, पण एकदा करायला लागला की मग फलापेक्षा आली. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कर्म करावी लागतात याबद्दल ज्याला खेद नाही, पण फळापेक्षा मात्र, जे फळाची अपेक्षा मात्र त्याच्या ठिकाणी निर्माण होतच नाही, अशा बेताने तो राहतो. तरी फळापेक्षा कही संचरेना, आणि हे कर्म मी करीन, अथवा आदरिले सिद्धी नईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना। अहंकाराच्या अंगाने हे कर्म मी करणार आहे, अभिनिवेशाच्या अंगाने अथवा आदरिले सिद्धी नईन, पूर आलेला आहे। आता आता सहसा आपल्या इथं बऱ्याच भागात धरणं झाल्यामुळं असे वेडेवाकडे पूर येत नाहीत, पूर्वी यायचे। तर नदीकाठी असणारी जी झाडं ती आपल्या अस्तित्वाकरता पाण्याला विरोध करत उभी राहायची, त्याला इलाजच नव्हता। त्याच्यामध्ये ती झाडं उन्मळून देखील पडायची आणि वाहून जायची पुरामध्ये। आणि त्याच नदीच्या काठी काही गवत वगैरे असायचं, ते मात्र पाण्याच्या वेगाला सुसंगत असं तिकडे तोंड करून असायचं, त्याला काही फरक पडायचा नाही। पूर आला आणि गेला, लवाळ मात्र जिथ्या तिथं, आणि झाड कडाकडा मोडून निघून जायची, पडून जायची, मोठमोठे ओंडके पुरातून वाहताना दिसायचे। अशा प्रकारे भगवत नियोजनामध्ये आपल्या स्वतःला अहंतेनी राखून ठेवणारा आणि भगवत नियोजन आहे तशा प्रकारे वर्तन करणारा, आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नईन, त्याची इच्छा असेल तर सिद्धीला जाईल अथवा जाणार नाही। मी करायला घेतले त्याची इच्छा असेल तर पूर्ण होईल, नाही तर होणार नाही। इथं विषय संपतो, नाहीतर मग आता माझा संकल्प आहे म्हणजे काही झालं तरी तो पुरा झालाच पाहिजे। अशा पद्धतीने जो कर्मांकडे पाहतो तो दुःखामध्ये सापडतो, तो अबोधामध्ये सापडतो। येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळे ना। ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू। अशा प्रकारे ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे, ज्ञानरूपी अग्नीच्या मुखामध्ये जणू त्यांनी कर्म जाळून टाकली, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू, तो मनुष्य वेशातला परब्रह्म समज, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। हे पुढचे सगळे श्लोक अतिशय महत्वाचे, त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्य तृप्ता निराश्रय कर्मणि अभिप्रवृत्ता अपि नैव किंचित करोति सहा। खूप खूप सुंदर श्लोक। ज्यांनी कर्मफळाची आसक्ती सोडून दिलेली आहे, जो सदा तृप्त आहे, ज्यांनी सुरुवातीलाच कर्माचा आश्रय आणि कर्मफळाचा आश्रय टाकूनच ज्यांनी कर्माला प्रारंभ केलेला आहे, निराश्रय हा, पुढं कुठतरी कधी 6व्या अध्यायात अनाश्रिता हा कर्मफलम कार्यम कर्म करोती हा असे शब्द आलेले आहेत। इथं निराश्रय हा असा शब्द आहे। अहंताजन्य वृत्तीनी कर्माच्या ठिकाणी आश्रय पाहणं किंवा कर्मफळाच्या ठिकाणी आश्रय पाहणं हे कर्माला हात घालायच्या आधीच ज्यांनी टाकून दिलेलं आहे, कारण त्यांनी आश्रय आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी धरलेला आहे। तो कर्मण्यभी प्रवृत्तोपी कर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती असताना दिसला तरी देखील नैव किंचित करोती सहा, तो काहीही करत नाही, त्याच्या हातून कोणतंही कर्म घडत नाही असं भगवंत म्हणतात। हे फार समजून घेण्यासारखं आहे, पुढच्या वेळेला आपण बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम् ओम शांति शांति शांति। हरि 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 स्वामी जी स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। हरि हरि। एक निवेदन